सुपेच 93.5 फॅरेड एफएम वर श्रुती आहे तुमच्या सोबत. टॉक टाइम मध्ये सध्या आपण बोलतो आहोत रिनाउंड सेलिब्रिटी मॅनेजर अमोल घोडके यांच्यासोबत. आणि हे क्षेत्र नेमकं कसं आहे, यामध्ये करिअर होऊ शकतं का, काय काय क्वालिटीज लागतात, या सर्व गोष्टींविषयी आपण बोलतो आहोत. आणि अमोल, आणखी एक गोष्ट मला जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे सध्या तुम्ही किती सेलिब्रिटीजचा पी आर, सेलिब्रिटी मॅनेजमेंट हे सगळं हँडल करत आहात, काय सांगशील?
आम्ही एकूण 50+ मराठी कलाकार आणि काही उद्योजक आहेत, प्लस काही ब्रँड्स आहेत, यांचा आम्ही सोशल मीडिया हँडल करतो. आणि कामाचं स्वरूप सांगायला गेलं तर प्रत्येक सेलिब्रिटी आम्हाला मेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे त्यांचे फोटोज किंवा डेली त्यांचं काही जे रुटीन असतं ते आम्हाला पाठवत असतात. आणि त्यानुसार हा सर्व डेटा आम्ही आमच्या टीमला देतो, जसं की ग्राफिक डिझायनर असेल, क्रिएटिव्ह डिझायनर असेल, हे लोक मग त्याच्यावरती आम्ही सर्व बसून प्रॉपर प्लॅनिंग करतो की कुठला कॉन्टेंट कुठल्या दिवशी पोस्ट झाला पाहिजे. आणि त्यानुसार प्लॅनिंग म्हणजे ह्या सर्व गोष्टी आम्ही 15-20 दिवसाच्या आधी रेडी करतो. आणि ह्या गोष्टी रेडी करून आम्ही सेलिब्रिटींना अप्रुव्हलसाठी पाठवतो. मग सेलिब्रिटी आम्हाला सांगतात की हा कॉन्टेंट ह्याच्याशी रिलेटेड आहे आणि हा ह्या दिवशी पोस्ट झाला पाहिजे. मग त्यानुसार याचं पूर्ण ह्या कामाचं पूर्ण आम्ही प्लॅनिंग करतो आणि त्या प्लॅनिंगनुसार ह्या सर्व गोष्टी घडतात. जसं की आपण बघतो बरेच कलाकार हे डेली सोपमध्ये सुद्धा काम करत असतात, त्यामुळे ते सकाळी 6 घरातून बाहेर पडतात शूटिंगसाठी आणि रिटर्न ते रात्री 11-12 त्यांचं पूर्ण शूटिंग संपून ते घरी येतात. त्यामुळे त्यांचा जो बाकीचा सर्व प्रेझेन्स असतो सोशल मीडियावरील म्हणा किंवा लोकांसमोरील प्रेझेन्स, त्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागतं. कारण सेलिब्रिटी म्हणजे लोक त्यांना खूप फॉलो करत असतात. एखाद्या सेलिब्रिटींनी वक्तव्य केलं आणि शब्द मागे पुढे झाले त्या गोष्टीचा खूप मोठा इश्यू आणि ट्रोल होऊ शकतो. त्यामुळे प्रचंड जबाबदारी सुद्धा ह्या क्षेत्रात तितकीच महत्वाची आहे, कारण आपण एक पर्टिक्युलर सेलिब्रिटींना रिप्रेझेंट करत असतो. त्यामुळे ग्लॅमरस आणि जितकं उत्साही आपल्याला हे क्षेत्र वाटतं तितकंच आपल्याला या क्षेत्रात काळजी घेण्याची देखील गरज आहे. म्हणजे तुम्ही जितकी काळजी घ्याल या क्षेत्रात तितकंच तुम्ही सिक्युअर असाल असं मला वाटतं.
ओके, आणि अमोल खूप इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आज तुझ्याकडून कळायला या क्षेत्राविषयी. आणि जाता जाता सगळ्या लिस्नर्सना, सगळ्या यंगस्टर्सना स्पेशली काय सांगशील, या क्षेत्रात त्यांनाही एंट्री करायची असेल, सेलिब्रिटी मॅनेजर त्यांनाही व्हायचं असेल तर?
करिअर ऑप्शन आहे, पण त्यासाठी तुमचा संपर्क चांगला असला पाहिजे. जसं की मी सांगितलं की ज्या लोकांना इव्हेंटसाठी सेलिब्रिटी लागणार असतात तर त्या लोकांशी संपर्क आपण केला पाहिजे किंवा त्यांचा संपर्क तुमच्याशी ऑलरेडी असला पाहिजे. आणि एवढाच चांगला संपर्क आपण सेलिब्रिटींशी पण मेंटेन केला पाहिजे. आणि जसं सांगितलं मॅनेजमेंट स्किल, कम्युनिकेशन स्किल ह्या जर तुमच्यामध्ये असतील तर निश्चितच तुम्ही चांगली कमाई या व्यवसायातून करू शकता आणि करिअर ऑप्शन म्हणून याकडे देखील तुम्ही बघू शकता.
क्या बात है, थँक्यू सो मच. सो आज आपल्यासोबत गेस्ट होता अमोल घोडके, रिनाउंड सेलिब्रिटी मॅनेजर. आणि या क्षेत्राविषयी आपण त्याच्याकडून जाणून घेत होतो हाऊ टू हँडल सेलिब्रिटीज सोशल मीडिया, हाऊ टू डू सेलिब्रिटी मॅनेजमेंट, हे सगळं आपण जाणून घेतलं. या सर्व गप्पा कशा वाटल्या नक्की कळवा RJ_श्रुती या इंस्टाग्राम हँडलवर. आपल्या अमोल सोबतच्या गप्पा संपल्या असल्या तरी सुद्धा आपल्या इतरही गप्पा सुरू राहतील, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा टॉक टाइम, बजाते रहो.